नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज नवी दिल्लीत अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतले. महाराष्ट्रात एसआयटीन नाशिक टीसीएस लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणात 4 आरोपी आड आरोपपत्र दाखल केला. इस्रायल आणि हेर इश्ट देशांकडेन जाल्ल्या चर्चे उपरांत इराणाकडेन हॉर्मुझ समुद्र खाडी उक्ती करपाविशी एकमत जाला अशें अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगला. भारतीय हवामान खात्यान आयज दिल्ली, हरियाणा, चंडीगढ आणि विदर्भात खर उष्णतायेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला आणि गुरिंदरवीर सिंगान एथलेटिक्स फेडरेशन कपात दादल्यांच्या 100 मीटर सर्तीत भांगरा पदक जिखून नवो राष्ट्रीय विक्रम केला. आता पुराय खबरो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज नवी दिल्लीच्या हैदराबाद हाऊसात अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतले. प्रादेशिक आणि जागतिक शांतताय आणि सुरक्षे संबंधित प्रश्नांसयत विंगड विंगड विषयांचेर चर्चा जातली. मंत्री रुबियो काल 4 दिसांच्या भेटीचेर क्वाड विदेश वेव्हार मंत्र्याचे बसकेत वांटो घेवपा खातीर भारतात पावल्यात. तांणी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन संरक्षण, रणनीती, तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक, उर्जा सुरक्षा, जोडणी, शिक्षण आणि लोकांमधील संबंध अशा विंगड विंगड क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य करपाविषयी माहिती दिली. भारत आणि अमेरिका संयुक्तपणान लागीच्यान वावर करतली असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी स्पष्ट केला. मंत्री रुबियोन अस्तंत आशियातल्या परिस्थितीसयत वेगवेगळ्या प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांचेर अमेरिकेची भूमिका आणि मत मांडले. त्यांनी भारताक अमेरिकेचो महत्वाचो भागीदार म्हणला. महाराष्ट्रात शहरातल्या टीसीएस सुविधेकडेन संबंधित आशिल्ल्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण यत्न केल्या प्रकरणात नाशिक हांगाच्या न्यायालयान 1500 पानांचे आरोपपत्र दाखल केला. एसआयटीचे मुखेली संदीप मिटके हांणी दिल्ल्या माहितीप्रमाण काल मतीन पटेल, निदा खान, दानिश शेख आणि तौसीफ अत्तर ह्या 4 आरोपी आड आरोपपत्र दाखल झाला. फुडल्या 3 ते 4 दिसां भितर गुन्यांवाकडेन संबंधित आणिक 7 ते 8 व्यक्तींचेर अतिरिक्त आरोपपत्र दाखल करपाची शक्यताय आसा अशें ताणी सांगला. नागरिकांचे जिवीत सुदारपाक सरकारी नोकऱ्यो हे महत्वाचे साधन आसा हाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भर दिलो. काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी 19व्या रोजगार मेळ्याक संबोधित करतना प्रधानमंत्र्यांनी म्हळे की
कर्मयोगी प्रारंभ जैसे मॉड्यूल से आपको अपनी जिम्मेदारियां समझने में बहुत सहूलियत होगी. मेरा आपसे आग्रह है इसका ज्यादा से ज्यादा लाभ उठाएं. आज भारत का युवा दुनिया के हर क्षेत्र में अपनी पहचान बना रहा है. यही स्पिरिट, यही ऊर्जा पब्लिक सर्विस में भी दिखाई देनी चाहिए. विकसित भारत ऐसे ही युवाओं के प्रयास से बनेगा जो अपने काम को देश सेवा का माध्यम मानते हैं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी नव्यान भरती झाल्या 51,000 वयर लोकांक नेमणूक पत्रां वाटली. प्रधानमंत्री मोदी हांणी दरेका भारतीय नागरिकांक 2047 मेरेन विकसित भारताची वचनबद्धताय घेवन मुखार वचचे अशें सांगला. हे ध्येय साध्य करपा खातीर देश जायत्या क्षेत्रांनी गुंतवणूक करता. देशातल्या तरणाट्यां खातीर नवे रोजगार संधी निर्माण जावपाक लागल्यात हाचेर प्रधानमंत्र्यांनी भर दिलो.
आज हर भारतीय एक बड़े संकल्प के साथ आगे बढ़ रहा है. ये संकल्प 2047 तक विकसित भारत के निर्माण का संकल्प है. इस लक्ष्य की प्राप्ति के लिए आज देश अलग अलग सेक्टर्स में निवेश कर रहा है और इस निवेश से देश के युवाओं के लिए रोजगार के लाखों नए अवसर बन रहे हैं. जिसे आज भारत में सेमीकंडक्टर मैन्युफॅक्चरिंग की पूरी सप्लाय चेन तयार की जा रही है.
इस्रायल आणि हेर इश्ट देशांक फोन केल्या उपरांत इराणाकडेन हॉर्मुझ समुद्र खाडी उक्ती करपासयत कबलात जाल्या अशें अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगले. ट्रम्प हांणी ह्या कराराचे निमाणे तपशिलांचेर चर्चा सुरू आसा आणि ती रोखडीच जाहीर जातली अशें सांगला. सावदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कतार, पाकिस्तान, तुर्कस्तान, इजिप्त, जॉर्डन आणि बहरीन ह्या देशातल्या फुडाऱ्यांकडेन उलयल्ल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी सांगले. अमेरिका आणि इराणाचे एकमत जावपाक लागला अशें इराणी विदेश वेव्हार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाये हांणी हाचे आदी उलयतना सांगिल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल फाल्यां सावन भारतीय व्यवसायीक फुडाऱ्यांच्या शिष्टमंडळा वांगडा 3 दिसांखातीर कॅनडाच्या दौऱ्यार वतले. व्यापार गुंतवणूक आणि भारत कॅनडा व्यापक अर्थिक भागीदारी करार CEPA मुखार व्हरपा खातीर मंत्री गोयल ओटावा आणि टोरंटो हांगा द्विपक्षीय बसका घेतले असे वाणिज्य मंत्रालयान सांगला. अंदू मार्चात प्रधानमंत्री मार्क कार्नी हांच्या भारत भेटे वेळार ह्या संदर्भात अटींचेर स्वाक्षरी झाल्यो. हे विशी पहिली चर्चा मार्चात झाली आणि दुसरी चर्चा 8 मे दिसा झाली. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी काल नवी दिल्लीत बोईंग कंपनीत कार्यकारी उपाध्यक्ष जागतिक भौशीक धोरण आणि कॉर्पोरेट रणनीती जेफ शॉकी हांची भेट घेतली. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात मंत्री गोयल हांणी बसके वेळार दोनूय वटांनी विमान येरादारी आणि एरोस्पेस उत्पादनात भारत अमेरिकन सहकार्याक मुखार व्हरपा खातीर उपाय येवजण्यांविशी चर्चा केल्या. देखरेख दुरुस्ती कुशळटाय पुरवण साखळी नवनिर्माण आणि विश्वासात घेवपा सारखे जागतिक उत्पादन आणि अभियांत्रिकी केंद्र म्हणून भारताची भूमिका विकसित करपाचेर चर्चा झाली असे ताणे सांगले. IPL क्रिकेटात काल राती लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमाचेर पंजाब किंग्स पंगडान लखनौ सुपर जायंट्साक 7 विकेटींनी हारयलो. मजगती आयज कोलकाताच्या इडन गार्डन्सात कोलकाता नायट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या पंगडामधी सांजे 7:30 मॅच सुरू जातली. गुरिंदर वीर सिंगान 2026 एथलेटिक्स फेडरेशन कपातल्या दादल्यांच्या 100 मीटर सर्तीत भांगरा पदक जिखून 10:07 नवो राष्ट्रीय विक्रम केला. अनिमेश कुजुरान 10:20 वेळान रुप्या पदक मेळयले जाल्यार प्रणव प्रमोद हांणी 10:29 काश्या पदक जोडले. मजगती दादल्यांच्या 400 मीटर सर्तीत विकेश टीके हांणी 44:98 नवो राष्ट्रीय विक्रम करून भांगरा पदक जोडला. राजेश रमेशान 45:31 रुप्या पदक मेळयले जाल्यार जय कुमारान 45:47 काश्या पदक जोडला. भारतीय हवामान खात्यान आयज दिल्ली हरियाणा चंडीगड उदेंत मध्य प्रदेश उदेंत उत्तर प्रदेश आणि विदर्भ ह्या वाठारांनी खर उष्णतायेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला. तशेंच बिहार छत्तीसगड झारखंड ओडिशा पंजाब राजस्थान तेलंगणा अस्तंत मध्य प्रदेश आणि अस्तंत उत्तर प्रदेश वाठारात अशेंच हवामान आसपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान दिल्ले म्हायती प्रमाण आंध्र प्रदेश अस्तंत बंगाल आणि ओडिशा वाठारात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यताय आसा. तेलंगणा उत्तर प्रदेश आणि विदर्भात रातच्या वेळार उष्णताय असतली. तशेंच आसाम मेघालय उपहिमालयीन अस्तंत बंगाल आणि सिक्कीम ह्या वाठारांनी आयज उटंगराचो पावस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर बिहार जम्मू काश्मीर लडाख केरळ माहे कोंकण गोय लक्षद्वीप आणि ईशान्य भारताच्या काय वाठारांनी आयज गडगड आणि जगला पडपाची शक्यताय आसा. ही आसा एक कळवणी. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सां कोकणी भाषेचे बरे गिन्यान इंग्लीश कोकणी आणि कोकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब तशेंच प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. आपलो अर्ज हेड ऑफ RNU आल्तिनो आकाशवाणी पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून अशी आसा. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज नवी दिल्लीत अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतले. महाराष्ट्रात SIT नाशिक TCS लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणात 4 आरोपी आड आरोपपत्र दाखल केला. इस्रायल आणि हेर इश्ट देशांकडेन झाल्ल्या चर्चे उपरांत इराणाकडेन हॉर्मुज समुद्राखाडी उक्ती करपाविशी एकमत झाला असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी सांगला. भारतीय हवामान खात्यान आयज दिल्ली हरियाणा चंडीगड आणि विदर्भात खर उष्णतायेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला आणि गुरिंदर वीर सिंगान एथलेटिक्स फेडरेशन कपात दादल्यांच्या 100 मीटर सर्तीत भांगरा पदक जिखून नवो राष्ट्रीय विक्रम केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.